This is a seminar from National Expositors Conference 2013.
पहिले तेसल ह्याचा अभ्यास करत आहोत. कितरी लोकांनी ह्याला मॉडेल चर्च म्हणून म्हटलेलं आहे किंवा एक उदाहरणदायक चर्च, एक्झाम्पल चर्च. फर्स्ट थेसलोनियन्स, पहिले थेसलोनियन्स. आणि वैशिष्ट्य म्हणजे जास्त करून सिद्धांतिक गोष्टीबद्दल पाऊल त्यांची दुरुस्ती करत नाहीये. गलती करासपत्र, मग कलसे करासपत्र, तिथं सिद्धांतिक काहीतरी चुकत होते ते. उदाहरणार्थ गलती करासपत्रामध्ये काही खोटे शिक्षक येऊन म्हणू लागले की नाही, आपण यहुदी सण पण पाळायला पाहिजे, आपण सुंता पण केली पाहिजे, नियमशास्त्र पाळायला लागायला पाहिजे देवासमोर नीतिमान उभं राहण्यासाठी, नियमशास्त्र पाळायला पाहिजे, विधी पाळायला पाहिजे. पण मग तिकडं फार पाऊल तिकडं गलतय मंडळीसाठी काही आभार प्रदर्शन करत नाही त्यांच्यासाठी, कारण सुवार्तेचा जो केंद्रबिंदू आहे त्यापासूनच ते भकत होते. मग तिकडं आभार प्रदर्शन वर नाही, सरळ तो चूक दुरुस्ती त्याकडे जातो आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांना सुवार्तेबद्दल पुन्हा सांगतो. तर इथं तसं काय आपल्याला वाचायला भेटत नाही, असं मोठं असं काहीतरी सिद्धांतिक त्यांच्याद्वारे बिघाड झालेला आहे. पण हे फार वैयक्तिक असं पत्र आहे, म्हणजे एकदम पर्सनल, एकदम प्रिय झालेले होते हे लोक. आणि तुम्हाला ठाऊक आहे हा शब्द वारंवार ह्या पत्रात येतोय, आम्हाला ठाऊक आहे, तुम्हाला ठाऊक आहे, म्हणजे एक नातेसंबंध, एक रिलेशनशिप. आणि त्यांची आठवण पाऊल त्यांना करून देत आहे. कदाचित काही लोकांच्या मनामध्ये असं झालं असेल की पाऊलाने आम्हाला दिलंच टाकून, आम्हाला ख्रिस्त गाजवला आणि दिलं सोडून, आणि कुठं गेलाय आमचे लीडर आणि कुठं काय सगळं गोंधळ. पण त्यांना तो सांगत आहे की सैतानाने आम्हाला अडखळण्याचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्याचशा वेळेस आम्ही प्रयास केला तुमच्याकडे पन्ना येण्यासाठी, म्हणून आम्ही तिमथ्याला देखील तुमच्याकडे पाठवलेलं आहे आणि आम्ही आनंदी आहोत. आणि म्हणजे रिलेशन त्यांनी कायम ठेवलं, कम्युनिकेशन रिलेशन त्यांनी कायम ठेवलेलं आहे. फार एकदम जवळचं नातं त्यांचं आहे. फार म्हणजे जेव्हा आपण वाचतो हे पत्र, त्या काळामध्ये एका सेवकाचं आणि ते जे नव्याने जन्मलेले मंडळीचं काय सुंदर नातेसंबंध असतं, ह्याच्याद्वारे आपल्याला शिकायला मिळतं की खरं मंडळीरोपण कार्य कसं असतं आणि खरे सेवक कसे असतात ह्याबद्दल पण ह्या नातेसंबंधाद्वारे आपल्याला शिकायला भेटतं. तर आपण मागच्या वेळेस पाहिलं की प्रेषित 17 मध्ये पाऊल इकडे गेलेला आहे आणि त्याने अन्य सुवार्ता न गाजवता ख्रिस्त त्या सभास्थानामध्ये गाजवलेला आहे 3 शब्दात. आणि त्याच्या येण्याचं अगत्य, त्याच्या मरण्याचं अगत्य, त्याच्या पुनरुत्थानाचं अगत्य गाजवलेलं आहे. आणि त्याचा परिणाम काय झालाय, तर काही जे निवडलेले लोक आहेत सुवार्ता गाजवल्यावर देवाचं वचन हे कार्यसिद्धीस प्रबळ आहे आणि ते कार्य करतं. कधी कधी आपल्याला वाटेल तसं कार्य कदाचित होत नसेल, पण देवाचं वचन हे एमटी रिकामी परत येत नाही. आणि सुंदर कार्य झालेलं आहे. काही यहुदी, बऱ्याचपैकी ग्रीक लोकांचं तिकडं परिवर्तन झालेलं आहे. आणि आपण पाहिलं की सुरुवातीपासूनच त्यांची छळणूक चालू झाली, त्यांची परीक्षा चालू झाली आणि त्यांनी ख्रिस्ताला सोडलेलं नाहीये. आणि मग हे पत्र आपण पाहिले की त्याच्यामध्ये विश्वासाचे कामे, प्रीतीचे श्रम, प्रभू येशू ख्रिस्ताच्या आशेवरील धीर, आशेमुळे धरलेला धीर त्यांच्यामध्ये सापडलेला आहे आणि त्याबद्दल प्रेषित आनंदी झालेले आहेत. आजकाल आभार प्रदर्शन ख्रिस्ती जगतामध्ये, हो आमच्या मेंबरनी नवीन घर घेतलं, हो आम्ही नवीन गाडी घेतली, प्रमोशन झालं. आणि मी म्हणत नाही की वाईट अशा गोष्टी आहेत किंवा करायला नाही पाहिजे. होय, एक आशीर्वादाबद्दल आपण तोच देणार आहे आणि त्याला आपण उत्तर स्तुती करतो. पण त्या व्यतिरिक्त आपल्याला ऐकायला भेटायला पाहिजे की अहो आमच्यामध्ये पहिला आम्हाला देवाची ओळख नव्हती, आमच्यामध्ये विश्वास, प्रीती, आशा काहीच नव्हती, आता ख्रिस्तामध्ये आम्हाला सगळं काही मिळालेलं आहे, त्याबद्दल आभार प्रदर्शन फार महत्वाचं आहे. आणि इथं आपण पाहतो की हे जे सेवक लोक होते ते प्रार्थना करायचे, आठवण करायचे, आभार प्रदर्शन करायचे. आणि कधी कधी आजकाल सेवक लोक असे आभार प्रदर्शन देणारे दिसत नाही, उगत उलट कुरकूर लोकांबद्दल मंडळांबद्दल कुरकूर करताना आपल्याला दिसतात. पण हे जे टीम होती मिशनरी टीम, खरंच हे देवाच्या आत्म्याने भरलेले आणि खरंच प्रेमाने भरलेले, सुवार्तेने भरलेले मिशनरी टीम होती. मग मी तुम्हाला सांगितलं की आज आपण चौथा वचन, पहिल्या अध्यायाचं चौथं वचन ते दहावं वचन आज आपण पाहणार आहोत. तर आपण पहिलं प्रार्थना करूया. हे आमच्या महान देवा, मी तुझ्या सान्निध्यात येतो पुन्हा एकदा. आम्हाला सुंदरसं जेवण दिलं, आम्हाला ही संधी दिली की तुझ्या वचनासमवेत बसण्यासाठी. तुमच्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही प्रार्थना करतो, जरी दुपारची वेळ आहे आणि ऊन आणि थकवा कदाचित असेल, देवा आम्ही मागतो की तू आम्हाला खरंच मन, अंतकरण आणि इच्छाशक्ती आणि सामर्थ्य तू दे, आणि तुझं वचन आमच्यामध्ये जाऊ दे, आणि त्याचं 30 पट 60 पट 100 पट पीक तुझ्या गौरवासाठी तो आणि लहानशी विनंती येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन. तर आज हे करताना मी बोलत जाणार नाही, आपण संगती एक एक्सरसाइज करणार आहोत. तर हा जो पेपर आहे तो घ्या. आपके पास इंग्लिश बायबल है क्या? इंग्लिश है ना. तो फोर्थ वर्स से अपने को क्या करने का है तो मी अगोदर एक करून दाखवतो थोड़स. कि चौथ वचन मी बायबल स्टडी करत असताना ते जरा तुटके. हाँ, या साइडला. बायबल स्टडी करत असताना ते समजण्यासाठी फार सुंदर एक साधन आहे, त्याला डायग्रॅमिंग म्हणतात, ब्लॉक डायग्रॅमिंग. त्याच्याबद्दल मी तुम्हाला शिकवतो. आता हे चौथं वचन आहे. तर ह्या डायग्रॅमिंग करताना काय करतात माहिती का, सगळं जे मुख्य आयडिया आहे, आता चौथ्या वचनापासून दहाव्या वचनापर्यंत ज्या सगळ्या मुख्य क्रियेचे शब्द आहेत ते लेफ्टला घेऊ आपण. आणि असे जे वाक्य किंवा हे शब्द जे त्या मुख्य ह्याच्यावर आधारित आहेत ते थोडं राईट साईडला घेऊया. तर सगळ्या आधारित आधारित वाक्य वगैरे ह्याच्यावर घेऊ, म्हणजे हे आधारित वाक्य ह्याच्यावर निर्भर आहे. आणि जे मुख्य वाक्य जे आहेत त्याच्यामध्ये मुख्य क्रियाचे, उदाहरणार्थ आपण पहिल्या सत्रात काय पाहिलं की प्रार्थनेमध्ये ते काय करतात, उपकार स्तुती करतात. तर हे उपकार स्तुती हे मुख्य तिकडे शब्द झाला. आणि मग कशाबद्दल ते उपकार स्तुती करतायत, तर आपण पाहिलं विश्वासाचे काम, प्रीतीचे श्रम, व आशेचा धीर. ओके. तर मग आपल्या बायबल स्टडी करत असताना असा छोटा शास्त्रभाग पण घेतला, आपल्या वैयक्तिक वाचनासाठी असो किंवा संडे स्कूलसाठी आपण तयारी करत आहोत किंवा एखाद्या हाऊस ग्रुप मिटिंगसाठी तयारी करत असो, तर ह्यामध्ये आपल्याला काय दिसतं, पॉइंट बाहेर निघायला लागतात. लेफ्ट साईडला आपण काय केलेलं आहे, मुख्य वचन किंवा मुख्य वाक्य, मुख्य क्रियेचे शब्द, आणि मग हे सगळे आधारित आहेत. तर मग ह्याच्यावरून काय पॉइंट निघतो, इथं कृती, कृती निघते, त्यांची कृती आणि आणि कशाबद्दल कृती, असं उदाहरण देतोय मी, कशाबद्दल केलेली स्तुती. तर इथं मुख्य कृती त्यांची काय होती आणि मग कशाबद्दल केलेली कृती. तर मग हे तीन पॉइंट निघतात बाहेर, विश्वास, प्रीती, आशा. तर आपण काय करू की पहिले थेसल चा पहिला अध्याय तुमच्याकडे आहे ना पेपर? हा, तर 4-10 आपण वाचूया. देवाच्या प्रीतीतील बंधूंनो, तुमची झालेली निवड आम्हाला ठाऊक आहे, कारण आमची सुवार्ता केवळ शब्दांनी नव्हे तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण निर्धानाने तुम्हाला कळविण्यात आली. तसेच तुमच्याकरता आम्ही तुमच्या बरोबर असताना कसे वागलो हे तुम्हाला ठाऊक आहे. तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झालात. अशाने मासेदोनिया व अखिया ह्यातील सर्व विश्वास ठेवणारे ह्यांना तुम्ही आदर्श झालात. आणि एक खुर्ची वासिले बाहेर तर बसू शकतो, तो खुर्ची आनंद. तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झालात. अशाने मासेदोनिया व अखिया ह्यात सर्व विश्वास ठेवणाऱ्या ह्यांना तुम्ही आदर्श झालात. मासेदोनिया व अखिया ह्यात तुमच्याकडून प्रभूच्या वचनांची घोषणा झाली आहे. इतकेच नव्हे, केवळ नव्हे तर देवावरील तुमच्या विश्वासाचे वर्तमानही सर्वत्र पसरले आहेत. यामुळे त्याविषयी आम्ही काही सांगण्याचे अगत्य नाही, कारण तुमच्यामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले हे आणि जिवंत व सत्य देवाची सेवा करण्यास आणि त्याचा पुत्र येशू ह्याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास तुम्ही मूर्ती पूजेपासून देवाकडे कसे वळालात हे ते आपण होऊन आमच्याविषयी सांगतात. त्या पुत्राला म्हणजे येशूला देवाने मेलेल्यातून उठविले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडवणार आहे. तर 4 वचन, देवाच्या प्रीतीतील बंधनो, तुमची झालेली निवड आम्हाला ठाऊक आहे आहेच, कारण. बर का दिसलं का कारण? तर मग ते कारण कशासाठी आहे शब्द? कारण शब्द कशासाठी असतो? बरोबर. तर काहीतरी तो पहिलं व्यक्त करतो आणि त्याचं कारण आता पुढं देणार आहे. तर पहिलं आपण मग लेफ्ट साइडला असं इथं साइडला 4 वचन घेऊया, वर्स 4, आणि मग हे कोण आहेत? तर देवाच्या प्रीतीतील बंधूंनो. आणि मग त्याच्या खालच्या लाईनीत घ्या परत लेफ्ट साइडला, कारण हे दोन मुख्य वाक्य आहेत. तुमची झालेली निवड आम्हाला ठाऊक आहे. मुद्दा म्हणून असे मोठ्या ह्याच्यात काढू शकतो किंवा लेफ्टला घेऊ शकतो तुम्ही पानाच्या. आणि मग ह्याच्यावर लिहित असताना मनन करायचं. पाऊल त्यांना अगोदर म्हटलेलं आहे की देवामध्ये व ख्रिस्तामधील मंडळी, ते पण उत्तेजनदायक होतं. आता काय त्यांना म्हणत आहे, त्यांना काय दर्शवून म्हणत आहे पाऊल त्या मंडळीला? देवाच्या प्रीतीतील बंधूंनो, देवाच्या प्रीतीतील बंधूंनो. तर मग विश्वासणाऱ्यांना आदर्शून तो उल्लेखत आहे, पण त्यांना काय म्हणत आहे, देवाच्या प्रीतीतील बंधनो. आता पवित्र शास्त्रामधील प्रत्येक शास्त्रभाग ईश्वर प्रेरित आहे, तर एका कारणामुळे त्याने इथं लिहिलेलं आहे असं, आणि ह्यामध्ये आपल्याला काहीतरी शिकायला भेटतंय, कारण प्रत्येक शास्त्रभाग ईश्वर प्रेरित आहे. तर त्यांना देवाच्या प्रीतीतील बंधूंनो, तर त्यावरून आपण काय समजतो, विश्वासणारे काय असतात देवाच्या नजरेत? लेकरा असतात, प्रीतीतील बंधूंनो असं म्हणतोय. आता पाऊल त्यांचा प्रेषित आहे, तो त्यांना कमी लेखून बोलू शकतो, त्यांना म्हणू शकतो आहो थेसलनिकरांनो, पण त्यांना कसं आदर्श देतो, देवाच्या प्रीतीतील बंधूंनो. म्हणजे बंधूंनो म्हणजे तिकडे कौटुंबिक शब्द आलेला आहे, देव आपला बाप येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला त्याने एक बांधव असं केलेलं आहे. तर आता तुमच्या संडे स्कूलमध्ये पण कदाचित तुम्ही हे शिकवू शकता की बंधूंनो, आता यहुदी राहिलेला नाहीये, ग्रीक राहिलेला नाहीये, कारण ह्या मंडळीत कसे होते, काही यहुदी होते काही ग्रीक होते, पण देवाच्या प्रीतीतील यहुदी बंधूंनो असं म्हणतोय का तो? नाही, दोन्ही आता देवासमोर समान झालेले आहेत. आड भिंत इफिस करस पत्रामध्ये दिले की आड भिंत ख्रिस्ताच्या क्रुसाद्वारे देवाने मोडलेली आहे, आणि आपण एक लोक झालेलो आहोत, आता देवाचे लोक. बरं, तुमची झालेली निवड आम्हाला ठाऊक आहेच, तुमची झालेली निवड. आता परत इकडं मनन करायचं की तुमची होत असलेली निवड म्हटलेलं आहे का तुमची झालेली निवड? झालेली निवड म्हणजे देवाच्या मनामध्ये काय आहे, ते निवडलेले, ही निवड झालेली आहे, आणि ही आम्हाला ठाऊक आहे. आम्हाला म्हणजे कोण, कुणाला ठाऊक आहे? पाऊल व जी मिशनरी टीम आहे त्यांना ठाऊक आहे. तर आता इथून पुढचा जो शास्त्रभाग कशाबद्दल असणार आहे, त्यांची झालेली निवड. बरं, कशाहून पावला तू असं सांगू शकतो ठामपणे? टिमथ्यामध्ये तो लिहितो की द लॉर्ड नोज देम दॅट आर हिज, म्हणजे सत्य शेवटी प्रभूलाच माहिती आहे की कोण त्याचे आहेत, आणि ते पण खरंय, कारण प्रभू म्हटलेला आहे की ते चार हृदयांचा त्यांनी दाखला सांगितला. एक हृदय जे वाटेवर पडल्यासारखं बियासारखं आहे, सैतान येऊन घेऊन जातो, म्हणजे ते बसतात मीटिंगला काही आतमध्ये जात नाही. दुसऱ्या प्रकारचं हृदय कसं होतं, कसं होतं आठवतंय का? दुसऱ्या प्रकारचं हृदय कसं होतं, हा खडकाळ जमिनीवर, हा दुसऱ्या प्रकारचं होतं खडकाळ जमिनीवर पडलेलं बीज, आणि ते पटकन घ्यायचं, म्हणजे मूळ घ्यायचं पटकन, थोडी वाढ पण दाखवायचं, पण सत्य शेवटी पहिले थेसल याचा पहिला अध्याय. हा म्हणजे हा ऊन आलं, म्हणजे येशूने तिथं एक्सप्लेन केलेलं आहे की कठीण दिवस आले, परिश्रम आले वचनासाठी सत्यासाठी, जेव्हा त्यांची परीक्षा होते तेव्हा ते परत निघून जाला. मग तिसरं बीज जे होतं काटेरी मार्गावर पडलेलं, आणि ते संसाराची चिंता, आणि सत्य शेवटी जे आहे देवाने तयार केलेलं अंतकरण जे आहे त्याच्यामध्ये पीक दिसून येतं. तर इथं आपण पाहतो की विविध प्रकारचे अंतकरण आहेत. मंडळीमध्ये बसल्यावर येशूने एक दाखला पण सांगितला, निधन निधन, की त्या शेतकऱ्याने ते पेरलं, गहू पेरले, पण एका रात्रीतून शत्रू काय येतो, येऊन निधन पेरतो, आणि त्या काळामध्ये करायचे वैर असेल असलं, आणि ते निधन ना जेव्हा वाढतं तेव्हा ते एकदम सेम गहू सारखं दिसतं फळ येऊपर्यंत. फळ आल्यावर मग समजतं आपल्याला, अरे हे निधन आहे, आणि मग काय करायचं? मग येशू म्हणतो की काळाच्या पूर्णतेपर्यंत थांबा, आणि मग न्यायाच्या दिवशी काय होईल, विभागणी होईल. तर हे फार मोठा प्रश्न आहे की कोण खरे विश्वासणारे. आजकाल बरेचसे लोक विश्वासणारे आहेत. आम्ही सेमिनरीमध्ये होतो इकडं पुण्यामध्ये, तर एका दिवशी ते दरवाजा आमचा क्लास चालू होता आणि मुख्य दरवाजा होता, तिथं लोक आले एका सूटमध्ये आले, एकदम मस्त चांगल्या कपड्यामध्ये, आणि म्हटले की आम्ही आलेलो आहे देवाबद्दल सांगण्यासाठी. अच्छा अच्छा, तुम्ही कुठून आले? आमचे प्रोफेसर जे आहेत, त्यांनी विचारलं. नाही आम्ही असे असे वॉच टावरमधून आलेलो. नाही आम्हाला माहिती आहे म्हटले तुमचं काय शिक्षण आहे वगैरे, आम्ही नाही आम्ही तुमच्या संगती सहमत नाही. अहो नाही नाही आम्ही येशू बद्दलच आम्ही पण सांगतो की, आणि आम्हाला येशू पण माहिती आहे आणि आम्हाला येशू पण हे आम्ही आपण सारखेच आहोत. ते म्हटले नाही आम्हाला माहिती आहे की येशू काय, तुमचा येशू तुमच्या मनामध्ये कोणता आहे आणि हे प्लीज आमच्या इथे येऊ नका. दार बंद केलं आणि मग ते जेव्हा विटनेस निघाले, कारण त्यांच्या ह्याच्यामध्ये येशू म्हणजे एक पहिली निर्मिती, म्हणजे यहोवा देवाने त्याची पहिली निर्मिती, त्यांनी बरेचसे मुख्य देवदूत निर्माण केले आणि पहिली निर्मिती, पण त्याला कितीतरी मान द्या पण ती पहिली निर्मिती झाली म्हणजे निर्मिती, आणि निर्मिती आणि निर्माण करता यामध्ये फार मोठा फरक आहे. तर प्रियांनो असं आहे की कोण खरं आहे, आज सगळेच म्हणतात आम्ही खरे आहेत, पण इथं ही मिशनरी टीम ह्यांना मिनिस्ट्री एक्सपिरियन्स आहे का नाही, ह्यांना भरपूर. पावलाला त्याच्यापेक्षा मिनिस्ट्री एक्सपिरियन्स फक्त येशू ख्रिस्तालाच असं, म्हणजे इतका मोठा मिनिस्ट्री एक्सपिरियन्स आहे त्याच्याकडं. आणि तो म्हणतोय की तुमच्याकडे पाहून असे काही पुरावे आम्हाला दिसतात की आम्हाला माहिती आहे की तुमची झालेली निवड, म्हणजे ही निवड कशासाठी आहे, फक्त एखाद्या पदवीसाठी नाही, ही तारणदायी निवड आहे. कारण संदर्भ काय होता, तारणाबद्दल होता, तर इथं तारणदायी निवड कशाहून पाऊल म्हणतो, तर आपण पाचव्या वचनात त्याचं कारण बघूया. तर लिहिलेलं एक कारण होय की नाही तुमच्या बायबलमध्ये, तर आता हे कारण जो शब्द आहे तो परत आपण लेफ्टला घेणार का थोडासा राईटला येणार, ते मुख्य शब्द आहे का आधारित शब्द आहे, मुख्य शब्द आहे म्हणजे कशावर आधारित आहे ते कारण, आधारित आहे ना, निवड तुमची निवड झालेली आहे आम्हाला माहित आहे. हा आता कशाहून, म्हणजे आता त्याच्या थोडंसं खाली येईल, तर मी काय करतो माझ्या स्टडीमध्ये ते कारण जरासं राईटला घेतो, कारण मुख्य गोष्टी लेफ्टला आणि आधारित गोष्टी थोडंसं राईटला घेतो. तर इथं छोट्या ह्याच्यात आपण लिहू शकतो कारण, आणि मग काय लिहितो, आमची सुवार्ता केवळ त्या कारण शब्दाखाली आपण घेऊ शकतो, आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे केवळ शब्दाने नव्हे आणि मग इथं तर येतोय. तर म्हणजे काय, कशाचा शब्द आहे तर, आता टन येणार आहे का, हा अंतर किंवा विरोधाभास. आमची सुवार्ता केवळ शब्दांनी नव्हे तर कशाने येणार आहे, तर म्हणजे इथं थोडासा कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोधाभास, अशी नाही आली आमची सुवार्ता, तर म्हणजे तरला परत आपण मध्ये घेऊया म्हणजे थोडा कॉन्ट्रास्ट दाखवूया. तर आता इथं कॉमा दिसतात आपल्याला, तर सामर्थ्याने पवित्र आत्म्याने व पूर्ण निर्धानाने तुम्हाला कळविण्यात आली. इथं थोडा स्टॉप घेऊ. तर पाऊल म्हणतोय की आम्हाला तुमची झालेली निवड ठाऊक आहे, कारण त्याचं पहिलं कारण काय देत आहे की आमची सुवार्ता केवळ शब्दांने नव्हे तर सामर्थ्याने पवित्र आत्म्याने व पूर्ण निर्धाराने तुम्हाला कळविण्यात आली. तर आता हे कुठं चाललेलं आहे पाऊल, तिमतीच्या व्हिजिट बद्दल तो सांगत आहे का प्रथम जेव्हा ते सुवार्ता घेऊन आले तेव्हा, बरोबर बरोबर तिथं आता त्याची आठवण प्रेषित 17 मध्ये जेव्हा प्रथम ते सुवार्ता घेऊन आले त्याकडे जात आहे आणि तो म्हणत आहे की आमची सुवार्ता कशी आली, केवळ शब्दाने नव्हे. म्हणजे कसं, आता हे शब्दाविना सुवार्ता बोलले का काय? तर बघा, अर्थ लावण्यामध्ये असे वेगळे वेगळे हे चॅलेंज उद्भवतात. म्हणजे आपण सोडून द्यायचं शब्द बोलणं सुवार्तेमध्ये सोडून द्यायचं, पण काहीतरी असे हातवारे करायचे, ड्रामा करायचा, असं पाऊल म्हणत आहे का? हा, कृतीने बरोबर पुढे बोलणार आहे तो की आम्ही कशा प्रकारे तुमच्यामध्ये जगलो, पण शब्दाने नव्हे तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण निर्धाराने तुम्हाला सांगितले. बघा, इथं कळविली लिहिलेलं आहे. तर कळविली म्हणजे कळवण्यामध्ये आपल्याला शब्द वापरायचेच आहेत. तर पाऊल असं म्हणत नाही की आम्ही ऍक्टिंग करून तुम्हाला काहीतरी बिना बोलता काहीतरी दाखवलं. तर इथं मग आपल्याला संदर्भावरून समजतं की कारण आपण प्रेषित 17 पण वाचलं, तिकडं 3 सभात तो जाऊन काय करायचा, सभास्थानामध्ये काय तिथं चर्चा करायचा. तर चर्चा करताना तो शब्द वापरायलाच लागतो. तर मग हे सगळे लक्षात घ्यायचे आणि मग आपण अर्थ काढू शकतो की तो म्हणत आहे की नुसतं बोलाने ही सुवार्ता आली नाही, म्हणजे सामर्थ्याविना. नुसतं एखादा व्यक्ती कसं आहे की पटवून देण्याची क्षमता, त्याची बोलण्याचं वाक्चातुर्य, हा जगिक ज्ञान किंवा हा मनुष्याचं वाक्चातुर्य, त्यानेही सुवार्ता आली नाही. आता त्या काळामध्ये, ग्रीक काळामध्ये, हे वाक्चातुर्याचा प्रयोग, हे तत्वज्ञानी त्यांचा एक सब्जेक्ट असायचा, वाक्चातुर्याचा प्रयोग कसं करून दाखवायचा, आणि पूर्ण म्हणजे त्यांची फील्डच होतं ते, एक मोठं फील्ड. आज तसं सायन्स, आर्ट्स, कॉमर्स हे मोठमोठे फील्ड आहेत, तसं तिकडे हे एलिक्युशन म्हणायचे त्याला, की पुढं थांबून, लोकांसमोर थांबून आपलं मत प्रकट करणं, आणि ते पण एकदम वाक्चातुर्याने, आणि शब्दाचे मोठे मोठे शब्द वापरून आणि स्वर उंच नीच करून. आणि ह्या त्यांचं म्हणजे पाऊल म्हणत आहे की अशा फक्त मानवी शक्तीने आणि मानवी शब्दांनी तसा आम्ही आलो नाही. शब्द वापरले, सुवार्तेचे शब्द बोललो आम्ही, पण फक्त असं रिकामी शब्द बोललो नाही, तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण हृदय निर्धाराने तुम्हाला कळविण्यात आली. तर ह्याहून तो म्हणत आहे की आम्हाला तुमची निवड माहित आहे. कारण जर का ते अन्य सुवार्ता घेऊन गेले असते तिकडं, कर्माची सुवार्ता, भरभराटीची सुवार्ता फक्त, मग त्यांना बरोबर माहित असतं की ह्याचं प्रोडक्ट काय निघणार आहे ह्यांना माहित आहे. पण तो ते म्हणत आहे की आम्ही सामर्थ्याने, म्हणजे हे कोणाचं सामर्थ्य, देवाचं सामर्थ्य आणि पवित्र आत्म्याने, म्हणजे त्यांची मिनिस्ट्री, ते पवित्र आत्म्याने मार्गदर्शन करूनच तिकडं पोहोचले. आणि ते बोलताना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, आणि पवित्र आत्मा दान देतो, विविध लोकांना दान देतो. तर काही लोकांना बोलण्याचं दान असतं, सुवार्तिक मंडळीला पवित्र आत्म्याने दिलेले आहेत येशू ख्रिस्ताने, पास्टर लोक, शिक्षक लोक. तर त्या क्षणी त्यांनी अनुभवलं की सुवार्ता देताना ह्यांना एक असंच शब्दांनी फक्त असंच, कधी कधी लोक उभं राहून लेक्चर सारखं देतात, कॉमेंट्री असं लेक्चर सारखं, है ना. तर त्याचा प्रभाव काय आपल्यावर पडत नाही, उलट आपल्याला दुपारी आता मस्त 2-3 चपात्या खाल्ल्यानंतर, चिकन बिकन खाल्ल्यानंतर त्याचा उलट प्रभाव होईल. पण इथं आपण पाहतो की सामर्थ्याने, देवाच्या सामर्थ्याने ती सुवार्ता प्रगट झाली, पवित्र आत्म्याने आणि पूर्ण निर्धाराने. आता हे पूर्ण निर्धार कुणाचा झाला, ते ऐकणाऱ्यांचा निर्धार झाला का बोलणाऱ्यांचा? हा, आता बरोबर संदर्भ कुणाबद्दल आहे, आम्ही कसं आलो तुमच्यामध्ये आणि कशी सुवार्ता दिली. तर मग निर्धाराने म्हणजे आम्हालाच एवढी खात्री झालेली होती, आमच्या संदेशावर एवढी खात्री झालेली होती. आणि पावलाला कदाचित आठवतोय तो दिवस, त्या सभास्थानामध्ये उठून तो उभा राहिला आणि ज्या शक्तीने तो बोलला ती स्वतःमधली शक्ती नव्हती. आणि तुम्हाला हे पण आठवायला मिळेल की ह्या मंडळीमध्ये येण्या अगोदर, ह्या शहरामध्ये येण्या अगोदर ते कोणत्या शहरामध्ये होतं, कुणाला आठवत आहे का कोणत्या शहरामध्ये होते थेसलनिकरास म्हणजे येण्या अगोदर? एका शहरात जिथं जेलमध्ये काहीतरी घडलं आठवतं, फिलिपाईमध्ये, बरोबर. फिलिपाई या शहरामधून ते इकडे आले आणि तिकडे त्यांना भरपूर मारहाण झालेली आहे. त्यांना जेलमध्ये टाकलेलं होतं, त्यांचे पाय वगैरे आतमध्ये अडकवलेले होते आणि तिथं पाऊल आणि सिलास गात होते, देवाची स्तुती करत होते आणि मग तिथून ते पुढं ह्या शहरामध्ये आलेले. तर कदाचित ते मारलेले रण आणि दुखापत अजून तशीच असेल. त्या परिस्थितीत कदाचित त्यांच्या मनामध्ये प्रश्न असेल की आता ह्या सभास्थानामध्ये काय होतं काय माहित, इथं पण आपल्याला फटके मिळतात का नाही. तर मानवी रीतीने जेव्हा पाऊल तिकडे उभा राहिला, अशक्तपणामध्ये तो उभा राहिला, होय की नाही, फिलिपाईमध्ये मारहाण होऊन तो इथं आलेला आहे, अशक्तपणामध्ये उभा राहिला. पण त्याला आठवतंय की फक्त लेक्चर प्रमाणे हे आलं नाही, आमचा जो सुवार्ता प्रगट करणं आहे ते सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने, पूर्ण निर्धाराने. आम्हाला माहित होतं की जे आम्ही बोलत आहोत ते जिवंत देवाचे जिवंत शब्द आहेत आणि जे आम्ही बोलत आहोत आणि ख्रिस्त वधस्तंभावर प्रगट करणारा ख्रिस्त, केलेला ख्रिस्त जो आहे तो तारणाचे सामर्थ्य आहे. हाच पाऊल बघा काय म्हणतो, पहिले करिंथ्याचा पहिला अध्याय. थँक्यू. करिंथ हे शहर मानवी ज्ञानासाठी फार फेमस होत. सांगतो एक सेकंड. पहिले करिंथ्याचा पहिला अध्याय. एथन्स शहराच्या जवळ हे शहर होतं करिंथ. आणि मानवी ज्ञानाबद्दल, आणि मी ते बोलत होतो ना तुम्हाला वाक्चातुर्याबद्दल, फार मोठ्या मोठ्या स्कूल असायच्या, भरपूर वेळ लोक त्याला द्यायचे की कसं वाक्चातुर्य वापरायचं आणि आपल्या शब्दांचा प्रयोग करून लोकांना पटवायचं. तर इथं अकराव्या वचनापासून, कारण माझ्या बंधूंनो तुमच्याबद्दल, सॉरी, अठराव्या वचनापासून, सतरापासून, कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करण्यास नव्हे तर सुवार्ता सांगण्यास पाठविले, पण ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ होऊ नये म्हणून ती वाक्चातुर्याने सांगण्यास पाठविले नाही. तर इथं आता दोन कंडिशन दिसतात आपल्याला. जर का पावलाने वाक्चातुर्यावर डिपेंड राहून ती गाजवली तर कुणाचं सामर्थ्य व्यर्थ होणार? ख्रिस्ताचे वधस्तंभ व्यर्थ होऊ नये म्हणजे ह्याच्यावर डिपेंड झालं तर ते होणार नाही, पण त्याच्यावर डिपेंड झालं तर मग सगळं काय होणार. आणि मग तो पुढे सांगतो, कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, पण ज्यांना तारण प्राप्त होते आहे अशा आपणास तो देवाचे सामर्थ्य असं आहे. कारण मी ज्ञानांचे ज्ञान नष्ट करील व बुद्धिमानांचा बुद्धिमत्तांचा ची बुद्धी व्यर्थ करीन असा शास्त्रलेख आहे. ज्ञानी कोठे राहिले? शास्त्री कोठे राहिले? या युगाचे वाद घालणारे कोठे राहिले? देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरविले आहे की नाही? कारण जग देवाच्या ज्ञानाने वेष्टित असतानाही त्याला आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता आले नाही, तेव्हा गाजविलेल्या वार्तेच्या मूर्खपणाच्या योगे विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे तारण करणे देवाला बरे वाटले. कारण यहुदी चिन्हे मागतात व हेल्लेनी ज्ञानाचा शोध करीतात, आम्ही तर वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवितो. हा यहुद्यास अडखळण व हेल्लेनास मूर्खपणा असा आहे. परंतु पाचारण झालेले यहुदी व हेल्लेनी अशी दोघासही देवाचे सामर्थ्य व देवाने देवाचे ज्ञान आहे असा ख्रिस्त आम्ही गाजवितो. तर इथं आपण पाहतो की त्या काळामध्ये एक पेंटिंग सापडलं, आज काळ जे खोज वगैरे करतात आर्किओलॉजिस्ट म्हणतात त्यांना, ते शोध करत होते ग्रीक शहरांमध्ये. तर त्यांना एक एकदम अगोदरच्या काळातलं, पहिल्या मंडळीच्या काळातलं एक पेंटिंग सापडलं. आणि त्या पेंटिंगमध्ये एक व्यक्ती असा वधस्तंभावर खेळलेला आहे, असा खेळलेला दाखवलेला आहे. आणि त्या व्यक्तीचं जे डोकं आहे ते गाढवाचं डोकं दाखवलेलं आहे. आणि खाली एक गुलाम, त्या काळातला ग्रीक काळातला गुलाम त्याची आराधना करत आहे. आणि इथं खाली असं एक वाक्य लिहिलं होतं त्या पेंटिंग मध्ये, अलेक्समिनोस आपल्या देवाची आराधना करत आहे. तर ही थट्टा, त्या काळातली थट्टा झाली, कारण लोकांना मूर्खपणाचं वाटायचं ग्रीक लोकांना, की त्यांचे कसले असायचे देव, ज्युपिटर, मर्क्युरी, मग अग्नीचा देव, ह्याचा देव, त्याचा देव. आणि त्या लोकांमध्ये पाऊल राहायचा आणि म्हणायचा की देवाने त्याला मनुष्य मात्रामध्ये पाठवला, आपल्यासारखा मनुष्य झाला, सुतार काम त्याचं होतं, चमत्कार केले आणि त्याला धरण्यात आलं, मारण्यात आलं आणि वधस्तंभावर मारण्यात आलं. आणि ते लोक हसायचे. आणि त्या पेंटिंग मधून त्या काळातली मनस्थिती आपल्याला समजते. पहिली गोष्ट म्हणजे तो गुलाम दाखवलेला आहे खाली, म्हणजे हा येशू ख्रिस्त फक्त गुलामांचा देव आहे. त्या काळामध्ये गुलाम कसे समाजामधले सगळ्यात खालचे, त्यांना काही अक्कल नाही, त्यांना आपलं वाक्चातुर्य त्यांना समजत नाही, म्हणून हे सगळे ह्या लोकांनी येशू ख्रिस्ताला स्वीकारलेले. आणि मग वधस्तंभावर त्यांचा देव दाखवलेला आहे आणि त्याला गाढवाचं त्यांनी शिर दिलं अक्षरशः असं पेंटिंग सापडलं. त्यावरून आपण समजतो की हेलेनी लोकांना पण मूर्खपणा आणि यहुदी लोकांना पण ते मूर्खपणा, अहो आमचा मसीहा आणि तुम्ही म्हणताय वधस्तंभावर त्याला खेळ. शापित आहे जो कोणी व्यक्ती खेळलेला असतो किंवा झाडेला टांगलेला असतो नियमशास्त्रामध्ये, आणि तुम्ही म्हणताय पावला आणि पेत्रा की तोच मसीहा आहे म्हणून. मूर्खपणाचं वाटायचं. यहुदी चिन्ह शोधायचे. येशूलाच कितीतरी वेळेस ते येऊन त्यांनी चिन्ह मागितलं आणि येशू म्हटला की तुम्हाला योना संदेशापेक्षा दुसरं चिन्ह आम्ही देत नाही. आणि हेलेनी लोक ज्ञानाचा शोध करायचे. पण दोघा ग्रुपला पाऊल म्हणतोय जे निवडलेले आहेत त्यांच्या जीवनामध्ये देव कार्य करतो आणि याला म्हणतात पाचारण. पाचारण बहुत लोकांना आमंत्रण दिलेलं आहे पण निवडलेले काय आहेत, थोडे आहेत. तर ह्या लोकांना म्हणतात पाचारण. आणि हे दैवी पाचारण जेव्हा ती घटका असते तेव्हा हे मूर्खपणाची जी सुवार्ता आहे ती देवाचं ज्ञान बनून जात, आपले आत्मिक नेत्र उघडतात. होय मी पापी आहे, होय हे जे बोलत आहे हाच मसीहा, हाच देवादिदेव मनुष्य बनून आलेला आहे, हाच माझ्यासाठी वधला गेला, ह्यानेच माझं प्रायश्चित्त केलं, ही खात्री बनते. आणि हे एक तारणाचं सामर्थ्य आणि देवाचं ज्ञान बनतं त्या दिवशी. त्या दिवशी येशू मध्ये आपल्याला सगळं ज्ञानाची किल्ली उघडते. आणि खरंच येशू कसं देवाचं ज्ञान आहे हे आपल्याला समजतं. आणि खरंच येशू कसं देवाचं सामर्थ्य आहे आणि देवाने येशूच्या हस्ते आम्हाला तारण प्राप्त करून दिलेलं आहे ही खात्री निर्माण होते. तर परत आपल्या इकडे येऊया. तर असं करू शकतो आपण, म्हणजे बायबल स्टडी मध्ये असे क्रॉस रेफरन्स आपण काढू शकतो की कसं पावलाची खात्री काय होती सुवार्तेबद्दल. इथे पाचारण झालेल्या व्यक्तींना देवाचं सामर्थ्य आणि ज्ञान आहे. मग पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ती प्रगट झाली, स्वतःच्या सामर्थ्याने किंवा देहाच्या सामर्थ्याने ते नव्हते त्या दिवशी. तर पाऊल म्हणतोय तुम्हाला देवाने निवडले हे आम्हाला कशाहून ठाऊक आहे की त्या दिवशी आम्ही स्वतःच्या शक्तीने उभं राहिलो नाही, देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्यात ही सुवार्ता प्रगट केली, देवाच्या सामर्थ्यात. आणि पूर्ण खात्री दिली आम्हाला देवाने, एकदम सखोल खात्री दिली की गाजवा ही माझी सुवार्ता आहे. आणि म्हणून त्या धैर्याने आम्ही ती गाजवली. बरं, पुढे जाऊया. पहिले थेसल आणि पाचव्या अध्यायाच्या मध्यभागी आपण आहोत, पाचव्या वचनाचा. तसेच तुमच्या करता आम्ही तुमच्या बरोबर असताना कसे वागलो हे तुम्हाला ठाऊक आहे. आता बरोबर ते कसे बोलले आणि आता ते कसे वागले त्याबद्दल ते आठवत आहे. तर त्याच्या खालीच घेऊ शकतो आपण की तसेच आम्ही तुमच्या करिता तसेच तुमच्या करिता आम्ही तुमच्या बरोबर असताना कसे वागलो हे तुम्हाला ठाऊक आहे. आता हे मुख्य शब्द आपण बोलू शकत नाही म्हणून राईट साईडला आपण घेतलेले आहेत. तो म्हणत आहे की मोठ्या खात्रीने आलो आम्ही आणि तुम्हाला माहित आहे की आम्ही कसे वागलो तुमच्यामध्ये असताना, ह्याची आठवण तो करत आहे. आता अजून थोडं पुढे खाली जाऊया आपण सहाव्या वचनामध्ये. तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झालात. तर सहावं वचन घेऊया. तर पाऊल कशाहून ते निवडलेले आहेत, तारणासाठी निवडलेले आहेत, याची खात्री पावलाला कशामुळे होते. सहाव्या वचनामध्ये मुख्य क्रियेचा शब्द काय आहे? सहावं वचन, तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झालात. बरोबर. तर इथं थोडस लेफ्टला घ्या, वचन स्वीकारले. पण कसे स्वीकारले? आता थोडा आपण अजून त्याच्या खाली पॉइंट काढू शकतो. कसे? तुम्ही फार संकटात असताना. तर संकटात असताना स्वीकारले, वचन स्वीकारले. आणि आंटी म्हटल्या कसं? पवित्र आत्म्याच्या आनंदाने. अजून एक तिकडे पॉइंट काढू शकतो की कसं वचन त्यांनी स्वीकारलेलं आहे. पवित्र आत्म्याच्या आनंदाने ते वचन स्वीकारलेलं आहे. तर वचन स्वीकारणे अजून एक पावलाच्या मनामध्ये आहे. पहिला, आम्ही कसं वचन तुमच्यामध्ये घेऊन गेलो, खरे सेवक कसे तुमच्यामध्ये खरे वचन देवाच्या सामर्थ्याने घेऊन गेले, आणि तुम्ही कसे वचन स्वीकारले. तर आजकाल परत आपण बघायला पाहिजे आजची परिस्थिती, आजच्या लागूकरणासाठी. पहिली गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये वचनाचा दुष्काळ आहे का चांगला आहे, वचनाचे चांगले स्वीकारणूक होत आहे सगळीकडे. आजकाल आपण पाहतो आपले ख्रिस्ती मासिक, त्याची मेंबरशिप वाढत वाढत आहे का कमी कमी होत चालली? वाढत आहे. ओके, बरोबर. हां, बरं, वाढत. हां, अच्छा, तर वचनाची आय म्हणताय तुम्ही. हा, ऑटोमॅटिक झालंय असं नाही. बरोबर. तर वचन वाचनाने तो म्हणत नाही पण स्वीकारल्याने. तर प्रचार आहे पण इथं पाऊल म्हणतोय स्वीकारले. आणि मूळ भाषेमध्ये हा शब्द आहे वेलकम केलं, म्हणजे वचन वेलकम केलं. हा, वचन ऐकणं एक गोष्ट झाली, वचन स्वीकारणं ही एकदमच.
दोन त्रुटी घडतात, त्याचा आनंद मनाला मिळतो आणि त्यापासून एक फलप्राप्ती होते.
बरोबर.
आणि त्यापासून देवाचं.
बरोबर, बरोबर.
आणि त्यामधून आमच्या आध्यात्मिक जीवनाला पुष्टी मिळते.
बरोबर, बरोबर.
त्याला म्हणतात स्वीकार,
स्वीकारणे. बरोबर. तर जो व्यक्ती स्वीकारतो तो स्वधार्मिक व्यक्ती कधी स्वीकारतो का देवाचं सुवार्तेचं वचन, सुवार्ता केंद्रित वचन? आता हे वचन जे आहे ते सुवार्ता आहे, आपल्याला माहिती आहे इकडं सुवार्ता केंद्रित. तर स्वधार्मिक व्यक्ती स्वीकारतो का सुवार्तेचं वचन? स्वीकारतो. आता येशू जेव्हा वचन गाजवत होता तर ते धार्मिक पुढारी जे होते फरुशी व सदुकी यांनी स्वीकारलं का स्वीकारत नाही सुवार्ता स्वधार्मिक व्यक्ती? बरोबर, बरोबर. मला ह्या तारणाची गरज नाही असं त्यांचं मनोधैर्य असतं. बरोबर की नाही? मी आपल्यामध्ये धार्मिक आहे, मी अब्राहमाचा वंशज आहे. आणि पाऊल पण म्हणतो मी इब्रायांचा इब्री, परुषांचा परुषी, आठव्या दिवशी सुनता झालेलो. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या जमेच्या बाजू असतात. म्हणून स्वधार्मिक लोक सुवार्थ त्यांना त्यांचा काही इफेक्ट नाही. मी ओके आहे देवासमोर, मी ओके आहे देवासमोर. तर इथं पवित्र आत्म्याचं कार्य झालेलं आहे ह्यावरून आपण कसं समजू शकतो की ही सुवार्थ त्यांनी वेलकम केली. प्रभू काय म्हटला पवित्र आत्म्याबद्दल, तो आत्मा येईल आणि तुम्हाला जगाला पापाची खात्री, न्यायाची खात्री आणि धार्मिकतेची खात्री. म्हणजे हे आत्म्याचं कार्य होतं जेव्हा सुवार्ता स्वीकारली जाते, त्याहून आपण समजू शकतो की एका खऱ्या मिशनरी कार्य सक्सेस झालेलं आहे. आपण केव्हा म्हणू शकतो, जेव्हा हे सेवक लोक पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने वचन घालवतात आणि ते रिस्पॉन्स त्याचा जो आहे तो आनंदाने सुवार्ता स्वीकारतात. कारण सुवार्ता स्वीकारली म्हणजे लोकांनी मान्य केलंय की मी गरजवंत आहे, मी पापी आहे, मी दंडास पात्र आहे, देवाने जर का माझे एक एक पाप तोलून धरले तर मी न्यायास पात्र आहे, म्हणून ही स्वीकारतात ना लोक आनंदाने. तुम्हाला एक घटना सांगतो की प्रेषित पंधरामध्ये चर्चेसमध्ये थोडासा प्रॉब्लेम निर्माण झाला आणि पहिली कमिटी मिटिंग त्यांनी बोलवलेली होती आणि पेत्र होता तिकडं. आणि ती मिटिंग कशामुळे निर्माण झाली की काही लोक म्हणू लागले की नाही आपण नियमशास्त्र ठेवायला पाहिजे, तारण होण्यासाठी देवासमोर नीतिमान गणण्यासाठी नियमशास्त्र ठेवायला पाहिजे. आणि पेत्रावरती चिडलेले होते कारण कॉर्नेलियस एका रोमी माणसाच्या घरी तू गेला आणि सहवास ठेवला, आमच्या रूढी परंपरानुसार तू रोमी घरात जाऊ शकत नाही, म्हणून त्याच्यावर जरा त्यांनी भडकले. तर मग येरुश्लेममध्ये ती मिटिंग झालेली आहे आणि त्या पूर्ण अध्याय तुम्ही जर का वाचला तेव्हा ते म्हटले की जो आत्मा कृपेद्वारे तुमच्यावर वर्ष झालं, तुमच्यावर आपल्या यहुदी लोकांवर ओतला गेला पेंटिकॉस्टच्या दिवशी, तोच कॉर्नेलियसच्या घरी ओतला गेला. जो अनुभव आपल्याला आला तारणाचा तोच त्यांना आलेला आहे. आणि मग त्यांनी बसून एक लेटर लिहिलं सगळ्या मंडळ्यांना आणि ते लेटर काय होतं की तुम्ही डिस्टर्ब होऊ नका आणि फक्त जे यहुदी बॅकग्राऊंडचे लोक आहेत त्यांच्या संगती थोडस संवेदनशील आहात असा की मूर्तीला अर्पिलेल्या हे ज्या रक्ताच्या हा जे काही मटण जे आहे त्याच्यामध्ये रक्त न सांडवून जे आहे त्याचा तुम्ही हे करून घेऊ नका. आणि हे असं दोन तीन गोष्टी त्यांनी लिहिल्या. मग तिथं त्याचा रिस्पॉन्स काय होता माहिती का, जेव्हा ते लेटर सगळीकडे गेले सगळे हेल्यानी लोक विशेष करून फार आनंदाने त्या लेटरचा स्वीकार केला. कारण त्यांच्या मनामध्ये टेन्शन होतं की आता आपल्याला परत नियमशास्त्र ठेवायला लागतं की काय, पूर्ण सुंता होऊन सगळे शाब्बात आणि सगळे पाळून परत आपल्याला ते सगळं करायला लागतं का. तर कृपा आनंद घेऊन येते. तिथं लिहिलंय की सर्व मंडळ्या आनंदित झाल्या की कृपेचा संदेश या प्रेषितांनी कायम ठेवला. तर तसंच इकडं जेव्हा एखाद्या व्यक्तीला पापाची जाणीव होती तेव्हा ही सुवार्ता तो आनंदाने स्वीकारतो, पवित्र आत्म्याच्या आनंदाने ती स्वीकारली. आणि मोठ्या संकटात असताना त्यांनी ती स्वीकारली. म्हणजे हे देवाचं कार्य संकटावरूनही विजयी होऊन लोकांच्या अंतकरणात होऊ शकतं आणि पवित्र आत्म्याचा आनंद. अजून एक उदाहरण मला आठवतं, तो हप्सी षंड, इथोपियन षंड जो होता, कॅन्डिस राणीचा जो फायनान्स मिनिस्टर होता आणि तो रथावर चाललेला होता, यशया 53 त्यांनी उघडलेला होता आणि फिलिपाला आत्मा सांगतो की जा त्या रथाजवळ, तो पळत पळत जातो आणि तो म्हणतो तुम्ही काय वाचत आहात, तो म्हणतो की यशया, पण हे कुणाबद्दल लिहिलेलं आहे काय समजत नाही, तो म्हणतो मी समजून सांगू, तो म्हणतो की कोणी समजवल्याशिवाय मी कसं समजू शकतो. फिलिपाला आतमध्ये घेतो तो रथामध्ये आणि फिलिप तिथून पूर्ण ख्रिस्त त्याला गाजवतो आणि मग तो रथ थांबवतो, म्हणतो की बाप्तिस्मा करण्यापासून कोण मला रोखू शकतो. मग फिलिप त्याचा बाप्तिस्मा करतो, फिलिप घेतला जातो आत्म्याने गायब. पण तिथं लिहिलंय की तो आपल्या घरी आनंद करत जातो. तर जिथं जिथं हे तारण कार्य होतं एका भयंकर असल्या म्हणजे गरजवंत हृदयाला जेव्हा पाण्याचं जिवंत प्राण्याचा स्रोत मिळतो तेव्हा आनंद होणारच ना. जेव्हा अशा पापी व्यक्तीला त्याचा पाप दंड घेतलेला सुवार्ता समजते तेव्हा त्याला आनंद होतोच. म्हणून ह्यांनी कसं स्वीकारलेलं आहे वचन, संकटात असतानाही स्वीकारलेलं आहे आणि पवित्र आत्म्याच्या आनंदाने ते स्वीकारलेलं आहे. म्हणून पाऊल म्हणू शकतो आपलं मुख्य पॉइंट काय, तुमची निवड झालेली आहे हे आम्ही जाणून आहोत म्हणून आम्ही कसे आलो तुमच्यामध्ये सेवा करण्यासाठी आणि तुम्ही देवाच्या सामर्थ्याने कसं ते स्वीकारलं. आणि मग 6व्या वचनामध्ये एंडिंगला तो म्हणतो प्रभूचे अनुकरण करणारे झालात. तर इथं लिहिले प्रभूचे अनुकरण करणारे झालात. तर इथं अजून एक पॉइंट आपल्याला सापडतो की वचन गाजवलं गेलं पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात. पवित्र आत्म्याचं कार्य झालं म्हणून ते आनंदाने स्वीकारलं गेलं. सुवार्ता स्वीकारली गेली की होय मी पापी आहे, होय येशूच देवादिदेव मनुष्य माझ्यासाठी बनला, माझे पाप घेतले, पुन्हा उठला. आणि तेवढंच तिथं थांबलेलं नाहीये ते लोक. काय झाले ते 6व्या वचनामध्ये अनुकरण करणारे झालात. बरं, आता अनुकरण कुणाचं केलं त्यांनी? बरोबर. इथं मग अजून आपण सब पॉइंट काढू शकतो, आमचे व प्रभूचे. आमचे म्हणजे कुणाचं अनुकरण केलं त्यांनी? प्रेषितांचे. आता प्रेषित कोणत्या परिस्थितीत त्यांच्यामध्ये आले? एकदम लक्झरी कार मध्ये मस्त फ्लाइट तिकीट बुक त्यांचं झालेलं होतं. त्यांचे ऋण कधी कदाचित दाखवले असतील त्यांनी की आम्हाला बघा कसे फटके व्यक्त बसले फिलिपाई मध्ये. तर त्यांचे अनुकरण करणारे झाले म्हणजे ह्यांचा पण छळ होऊ लागला. पण त्यांनी आपल्याला घेऊन आणणारा संदेश त्यांचा पण छळ झालाय. तर आपण आणि मग ज्या प्रभूबद्दल ते आपल्याला सांगत आहेत त्याला पण लोकांनी वधस्तंभावर खेळलेलं आहे. तर मग ह्यांचे अनुकरण करणारे ते झाले आणि प्रभूचे अनुकरण पण करणारे ते झाले. तर बघा इथून अजून काय म्हणजे महत्वाचा पॉइंट काय कळू शकतो की वचन स्वीकारणे हे हृदयाची गोष्ट झाली. पण सुवार्ता कुठपर्यंत कार्य करती की त्यांचं जीवितक्रमच बदलला. अनुकरण करणारे झाले म्हणजे एक दिवसासाठी झाले का काय? म्हणजे त्यांच्या जीवनाचा फोकसच पूर्णपणे बदलला. बरं, आता भरभराटीकडे जर का कोणीतरी अनुकरण करायचा प्रयत्न करत असेल तर ते सोपं जातं. तसले लोक मिळवले म्हणजे कितीतरी हजार लोक आपण जिंकू शकतो लवकर झटाफट. कारण तिकडं कसं आहे, भरभराटीचा मार्ग आहे. असं अशा प्रकारे आपले लिडर पण एवढ्या ऐश्वरामध्ये तिकडून तिकडून प्लेनमध्ये फिरत असतात आणि देव आपल्याला पण आशीर्वाद देईल आणि असंच किती सोपं येते. पण इथं सामर्थ्य बघा या तारण कार्याचं की ह्यांना माहितीये की ह्यांचा प्रभूला पण सोसावं लागलं. हे जे घेऊन आले ते त्यांनी पण सोसलेले आणि आपल्या पण सोसायला लागणार आहे. पण तरी ते अनुकरण करणारे झाले. म्हणजे किती खोलवर हे देवाचं कार्य आहे. म्हणून पाऊल म्हणतोय की तुमची निवड झालेली आहे हे आम्हाला ठाऊक आहे. आता मी पास्टरल सेवेमध्ये आहो आणि जर का एखादा हिंदू कॉन्वर्ट आहे आमच्या चर्चमध्ये, म्हणजे हिंदू व्यक्ती आहे आणि तो आला पहिल्या दिवशी ऐकलं, काही महिने तो ऐकत गेला आणि त्याच्या जीवनामध्ये एकदम बदल आम्ही पाहायला लागलो आणि त्याने आम्हाला दाखवलं की घरामध्ये त्याला कशा प्रकारे वागवतात ख्रिस्ताचा स्वीकार चर्चला जातो म्हणून आणि कसं ख्रिस्त त्याचं सर्वस्व बनलेलं आहे. आणि आम्हाला तो फटके पण दाखवतो, फटके खाल्लेले घरामध्ये कसं त्याला वागवताय. मग त्याच्या पलीकडे काय पुरावा आम्ही बघावा की ह्याने खरंच ख्रिस्ता बाबत हा सिरियस आहे? ह्या पलीकडे काय पुरावा पास्टरांना दाखवावं? मी येशूसाठी फटके खातोय रोज घरी, माझा इन्सल्ट होतो, मला तुच्छ मानतात दररोज, मला माझ्या रिलेटिव्ह मध्ये जगायला लागतं आणि ते दररोज मला हे करतात की तू का म्हणून की ख्रिस्ताला स्वीकारलं काय येशू मागत चाललेला आहे. त्या पलीकडे मी पुरावाच मागणार नाही ना त्याला की नाही तू बायबल वाचतो का, तू प्रार्थना करतो का, कोणत्या नावाने प्रार्थना करतो? येशूच्या नावानेच प्रार्थना करतो का? एंडला प्रभूची प्रार्थना पाठ केलेली आहे का? ह्या गोष्टी दुय्यम स्थान. आता तो रोज येशूसाठी सोसत आहे, त्या पलीकडे काय पुरावा पाहिजे? तर तसंच पाऊल म्हणत आहे की अनुकरण करणारे झालात आणि म्हणून आम्हाला खात्री आहे तुम्ही खरे निवडलेले आहात म्हणून. आणि मग त्या पलीकडं 7व्या वचनात बघा, अशाने मासुदोनिया व आखिया ह्यातील सर्व विश्वास ठेवणारे ह्यांना तुम्ही काय झाला? कित्ता झाला. तर कोणचा आहे क्रियेचा शब्द मोठा? क्रियेचा शब्द कोणता आहे तिकडे? काय झालात? तर आदर्श झालात,
उदाहरण,
एक उदाहरण, एक कित्ता झालात कुणा कुणाला, तर त्या काळामध्ये ते साऊथ मध्ये ते होतं मासेदोनिया व आखिया, आणि विश्वासणाऱ्यांना म्हणजे ठिकाण दिलेलं आहे, आणि मग इतर विश्वासणाऱ्यांना ते कित्ता म्हणजे काय? मॉडेल, बरोबर, तोच शब्द तिकडं मूळ भाषेमध्ये पण आहे, एक टाईप, ते कंपन्यांमध्ये वगैरे ते टाईप पहिलं बनवतात, अगोदरच्या काळामध्ये पण प्रिंटिंग प्रेस ऑफसेटच्या अगोदर ते टाईप बनवायचे, प्रत्येक लेटरचं टाईप असायचं आणि ती शाई त्याला जाऊन चिटकायची आणि मग खाली पेपरवर यायची, मग ते टाईप जसं आहे तो लेटर कसा तसा आहे, ती शाई जाऊन चिटकून खाली पेपरवर आल्यावर तसंच तिकडं हे यायचं, तर ती टाईप झाली. तर तसंच ह्यांचं जीवन एक काय झालं, एक उदाहरण झालं इतर विश्वासणाऱ्यांना. आणि आठव्या वचनात तो म्हणतो, मासेदोनियात व आख्यात तुमच्याकडून प्रभूच्या वचनाची घोषणा झाली. आता हे आदर्श त्यामध्ये बद्दल बोलताना इथं अजून एक शब्द तो म्हणतोय की प्रभूच्या वचनाची घोषणा झाली. आता हे फार एनकरेजिंग आहे मला, कारण आता आपल्या मंडळांमध्ये कशी मनस्थिती आहे की पास्टरांनीच वचनाची घोषणा केली पाहिजे बाबा, किंवा जे एकदम ज्यांना पांढरे केस वगैरे फुटलेले आहेत अंकल लोक तेच करू शकतात वचनाची घोषणा, बाकी कोणी करू शकत नाही. एक प्रकारे कॅथोलिक मनस्थिती आली आपल्यामध्ये, आपण ले पीपल आणि ते लोक हे, पण इथं कुणी केलेली आहे वचनाची घोषणा? कुणी केली? मंडळी. त्या मंडळीमध्ये कोण कोण होते? काही यहुदी कॉन्वर्ट होते, हेलेनी होते, काही प्रमुख ऑफिसर लोकांच्या बायका होत्या. आता मी असं म्हणत नाही की स्त्रियांनी लगेच जाऊन कुलपिटी घ्यायची चर्चमध्ये, तसं नाही म्हणत, पण त्यांच्या त्यांच्या सर्कलमध्ये त्यांनी काय केले, वचनाची घोषणा केली. आता जसं स्त्रिया किंवा आई लोक आहेत, त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये पुरुष मंडळी पोहोचू शकत नाही, होय की नाही? तर त्यांना तिकडं घोषणेचं तिकडं संधी आहे, आपल्या लोकांना कामाच्या ठिकाणी. आणि आमची जी मंडळी आहे, कधी कधी मी निराश होतो की अजून 2 वर्ष झाले, कधी कधी 20, 25, 30, पण मग मी आठवतो की पाऊल जेव्हा मंडळे स्थापन करायचे ते घरी ते भेटायचे, म्हणजे एवढं पण आजकाल आपण नंबर्स मागं लागलेलो आहोत, मोठे मोठे नंबर आल्यावरच आपण सक्सेस झालो, पण हे बघा, हे कदाचित घरी भेटायचे हे लोक. पण मी विचार करायला लागलो आजकाल की म्हणजे जिवंत धोंडे असणं महत्वाचं आहे, कारण हे लोक किती इम्पॅक्ट करू शकतात, हे मोजके लोक, पण हे जाऊन घोषणा करू लागले त्यांच्या ऑफिसमध्ये, त्यांच्या कामाच्या ठिकाणी, त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये. तर जर जवळ माझ्याकडे 500 लोक आहेत, पण कधीच असे एकदम त्यांचं कोमॅटलं ख्रिश्चन जीवन आहे, म्हणजे काहीच करत नाही, येतात बसतात परत जात, येतात बसतात परत जात. आणि इथं 50 जर का जिवंत धोंडे आहेत ज्यांचं जीवन आदर्श बनत चाललेलं आहे आणि ते घोषणा करण्यास उत्सुक आहे, तर मी त्यामध्ये पण आनंदित व्हायला पाहिजे ना, कारण येऊन बसून जाणारे आणि काहीच करत नाही आणि त्यांचा इम्पॅक्ट काहीच पडत नाही प्रभूसाठी. आणि इथं म्हणजे मी देवाच्या म्हणजे नावाला धन्यवाद देतो की काही आमच्या चर्च म्हणजे असे की अगोदर कितीतरी कुटुंबामध्ये जाऊन त्यांनी घोषणा आणि साक्ष दिलेली असते, साक्षरूपी त्यांची साक्ष दिलेली असते तारणाची, आणि मग ते घर तयार करतात आणि मग मला बुधवारी म्हणतात, ब्रदर आज आपल्याला तिकडे जायचं बायबल स्टडीला. म्हणजे ऑलरेडी पूर्व तयारी त्यांनी केलेली असते त्या घरांमध्ये जाऊन, आणि मी फक्त येऊन मग वचनाची घोषणा करतो, पण ऑलरेडी मी त्यांना हँडल कसं करायचं वचन आणि साक्ष कशी द्यायची ह्यामध्ये ते ट्रेन झालेलेच आहे, प्रभूनेच त्यांना शिकवलेलं आहे. पाऊल म्हणतो इकडे की प्रभूनेच तुम्हाला शिकवलेलं आहे. काही गोष्टी पास्टर शिकू शकतात, पण जिवंत धोंडे असल्यावर प्रभूच बऱ्याचशा गोष्टी त्यांना शिकवतो त्याच्या वचनातून. आणि मग सर्वकडे वर्तमान पसरलेलं आहे आणि मग लोकच जेव्हा पाऊल तिकडे जायचा तेव्हा लोकच पाऊलाला सांगायचे की अहो आम्हाला माहिती आहे ते थसलनी मंडळीबद्दल त्यांनी कसं वचन स्वीकारलेलं आहे. आणि 10व्या वचनामध्ये तो म्हणतो नवव्या वचनामध्ये, कारण तुमच्यामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले हे आणि जिवंत व सत्य देवाची सेवा करण्यास आणि त्याचा पुत्र येशू ह्याची स्वर्गात येण्याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास तुम्ही मूर्तींपासून देवाकडे कसे वळालात हे ते आपण होऊन आमच्याविषयी सांगतात. त्या पुत्राला म्हणजे येशूला देवाने मेल्यातून उठविले व तो आपल्या भावी क्रोधापासून सोडवणार आहे. तर पाऊल म्हणत आहे की अजून एक पुरावा असा आहे की आम्ही जिथं जिथं जातो त्या प्रांतामध्ये आम्ही सांगण्यापूर्वीच तुमच्याबद्दल ते लोक म्हणतात होय आम्हाला माहिती आहे थेसलनिकरास मंडळीबद्दल की त्यांनी कशी ती स्वीकार सुवार्ता स्वीकारली व मूर्तीपासून त्यांनी जिवंत देवाची व सत्य देवाची सेवा करण्यास निघाले. तर तिकडं यूटर्न म्हणजे फक्त 90 डिग्री, अर्धा यूटर्न मारला नव्हता त्यांनी, ओके चला आम्ही आमच्या मूर्त्या सोडतो, पण पूर्ण यूटर्न म्हणजे जिवंत देवाची सेवा, म्हणजे त्याला आम्ही गुलाम होतो अगोदर पण आता आम्ही जिवंत देवा व सत्य देवाचे गुलाम, म्हणजे आमच्या जीवनाला आम्ही तिकडं झोकून दिलेलं आहे ह्या देवाच्या सेवेत आणि ह्या देवाच्या प्रेमात. आणि मग तेवढंच नव्हे तर प्रिय पुत्र येशू स्वर्गाहून येण्याची वाट ते पाहत होते आणि येशू आपल्यासाठी मेल्यातून उठविलेला आहे आणि भावी क्रोधापासून आपल्याला सोडवणार आहे. तर ते वाट पण पाहत होते आणि हे वाट पाहणं म्हणजे एक आई जसं नाही का युद्धाला गेलेला मुलगा एक दोन वर्षानंतर पुन्हा येणार आहे, तिला माहित आहे तारीख माहित नाही पण माहित आहे की तो निघालेला आहे तिथून, तर दररोज खिडकीजवळ जाऊन ती आतुरतेने म्हणजे असं मान वर करून वाट पाहणार, आतुरतेने मान पुढं करून वाट पाहणार, तसा प्रकारचा हा शब्द आहे. त्या छळणुकीच्या दिवसांमध्ये ते आशेमध्ये अजून वाढत गेले, कधी आपला प्रभू येईल, कधी आपला प्रभू येईल, आपल्याला शांतीमध्ये परिपूर्णतेमध्ये घेऊन जाईल आणि जो येणारा क्रोध आहे त्याच्यापासून तो सोडवल आपल्याला आणि त्याच्या रक्ताद्वारे त्यांनी खंडणी आपल्यासाठी भरलेली. तर अशी एक पॅटर्न आपण पाहायला मिळते असं, म्हणजे जेव्हा आपण केले ना तर असे पॉइंट बाहेर निघायला लागतात. तर पाऊल का खात्रीदायक आहे की त्यांची निवड झालेली आहे, हा मेन पॉइंट झाला आपला. ह्याहून आपण मग विचार करू शकतो कसं समजायचं की आपलं मिशनरी कार्य सक्सेस झालेलं आहे किंवा मिनिस्ट्री सक्सेस झालेली आहे किंवा एक योग्य खरं देवाचं कार्य लोकांमध्ये होत आहे, तारणदायी कार्य. याहून आपण कशी तिकडे सेवा करत आहे, स्वतःच्या शक्तीने का पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने? पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने सेवा करणं म्हणजे वचनाने भरून जाणं. जितकं आपण वचनाने भरून जातो तितकं आत्म्याला आपण जागा देतो काम करण्यासाठी आपल्या जीवनात आणि जीवनाद्वारे. जितकं आपण स्वला नाकारतो, म्हणतो की माझी वाकचातुर्य नको देव बापा, मला आज संध्याकाळी जर का आपण कुठेतरी गॉस्पल मीटिंगला चाललेलो आहे मी नको, मी कमी कमी होत जाऊ दे आणि तू वाढला जाऊ माझ्या संदेशामध्ये, मला तुला गाजवायचं आहे. आणि मग पवित्र आत्म्याचं एक कार्य आहे की तो ख्रिस्त येशू म्हटला की मी गेल्यावर तो माझ्याबद्दलच्या गोष्टी तुम्हाला प्रगट करेल. कधी कधी लोक आमच्याकडे येतात म्हणतात नाही ब्रदर तुमचं होली स्पिरिट चर्च नाही आहे, तुमचं जीजस चर्च आहे, होली स्पिरिट चर्च नाही आहे. तर मग मी त्यांना ते वचन सांगून दाखवतो की येशू म्हटला की आत्मा तुम्हा शिष्यांना मजवशाईच्या गोष्टींचा उलगडा करून दाखवेल. म्हणजे आत्म्याचं एक कार्य काय आहे की येशू विषयीच्या गोष्टींचा उलगडा करून सांगणं. तर ज्या ज्या मंडळांमध्ये येशू केंद्रस्थानी असतो, पॉलिटिक्स नव्हे आणि उगच काहीतरी जोक सांगणं, उगच टॉपिक बाहेरच्या वर्तमानपत्रातल्या अक्षरशः काही काही गोष्टी सांगत बसतात, तर ज्या मंडळांमध्ये येशू ख्रिस्त त्याचा गौरव, त्यांनी काय केलं आपल्यासाठी, तो कोण आहे, तो काय करणार आहे, तिथं केंद्रबिंदूत असतो ते ऍक्च्युली होली स्पिरिट चर्च आहे. कारण पवित्र आत्म्याची ती सेवा कार्य आहे बरोबर तिथंच तो, कारण ख्रिस्त गाजवल्याशिवाय तारण कसं होईल, आत्मा कसं कार्य करेल तारणदायी, कारण त्याला गाजवल्यावर तो लोकांना पापाची खात्री देतो आणि येशू हा तारणारा आहे याचं लक्ष वेधतो. हे त्याचं कार्य आहे आत्म्याचं. हो, कारण पाऊल म्हटला ना शेवटच्या दिवशी कान खाजवणारे ते पुढं करतील, कान खाजवणारे प्रचारक म्हणजे लोकांना किती तुम्ही चांगले आहात, तुमच्या गरजा काय आहेत, तुमच्या फेल्ट नीड्स काय आहेत, आम्ही तुम्हाला कसं तुम्हाला हवा असा संदेश सांगू. वचन आजकाल कमी पाहिजे लोकांना, जास्त करमणुकीच्या गोष्टी. तर पाऊल म्हटला शेवटच्या काळामध्ये तिमोत्याला मुलाय बरोबर जित हा बरोबर आहे ती वस्तुस्थिती, पण करल देव त्याचं कार्य जेव्हा त्याचे प्रचारक लोक योग्य ख्रिस्ताला त्याचं केंद्रस्थान देतात. तर म्हणून आपल्याला लीडरशिप पासून चेंजेस पाहिजेत, है ना. त्यांनी जर का स्वतःला उंच न करता उगच बाकीच्या गोष्टी केंद्रबिंदूला न आणता ख्रिस्ताला आणलं तर मग भरपूर काही घडू शकतं. तर ह्या लोकांनी कशी सेवा केली, तर स्वतःच्या शक्तीने नव्हे तर आत्म्याच्या शक्तीने, सामर्थ्याने आणि फार निर्धाराने. पूर्ण खात्री होती. आजकाल सेवक लोकांना पण खात्री राहिली नाही की आपण काय गाजवतोय, स्टोरी आहे काय काय करिअर बनून गेलेलं आहे. पण तसं नव्हतं, एकदम निर्धाराने त्यांनी येऊन तिकडे गाजवलेलं आहे. म्हणजे हे लाईफ ऑर डेथ आहे, मरण आणि जीवन ह्याच्या गोष्टी आहेत. ह्या निर्धाराने उतरलं पाहिजे सेवक लोकांनी. बरं, मग तो म्हणतो की कशाहून आम्हाला माहिती आहे की तुमची निवड झालेली आहे, की वचन तुम्ही स्वीकारलं, प्रभूचे अनुकरण करणारे झालात. तेवढंच नव्हे तर तुमचं जीवन एक आदर्श, एक कित्ता बनत गेला. तर मग ह्याच्यावरून जे जे लोक सतत तारणाची साक्ष देत असतात आपण म्हणू शकतो ते जिवंत धोंडे आहेत, कारण त्यांनी अनुभवलेलं आहे म्हणून ते जाऊन साक्ष देतात. आता मी एका डॉक्टरला अनुभवलेलं आहे त्याचं ट्रीटमेंट आणि मला ह्या आजारापासून त्याने मुक्त केलेलं आहे म्हणूनच मी जाऊन सांगतो ना इतरांना. तर कधी कधी काही लोकांनी मुखच उघडलेलं नाही, तर मग क्वेश्चन मार्क आहे, तारणाची साक्ष आहे का त्यांच्याकडे देण्यासाठी. पण हे कसे होते, त्यांनी वचन आणि त्यांची साक्ष गाजवली, प्रभूचं अनुकरण. भरपूर लोक मग म्हणतात माझ्याकडे ही डिग्री आहे, ती डिग्री आहे आणि हे एवढे आणि ते आहे, पण त्यांचं जे वचन आहे ते जीवनात उतरत नाही. अनुकरण करणारे झाले हे जीवनात उतरून दाखवायला लागतं आणि हे स्वतःच्या सामर्थ्याने होत नाही, कारण दैहिक मन ह्या आत्मिक गोष्टी कधीच स्वीकारत नाही. तर जेव्हा एक लाईफ ट्रान्सफॉर्मेशन आपण बघत जातो, ही व्यक्ती हिचं डायरेक्शन पूर्ण बघण्याचे विचार, आकांक्षा, इच्छा, जीवनाचे गोल हे सगळं जगिक होतं आणि जगिक नेते अभिनेते हिचे मॉडेल होते किंवा ह्याचे मॉडेल होते, जगिक वृत्ती यामागं ही धावत होती. पण आता टोटली त्याचं माइंड शिफ्ट झालेलं आहे पूर्ण, मला प्रभूसारखं व्हायचंय. मग तिथं आपण बघू शकतो की खरंच हे तारण कार्य ह्या प्रवृत्तीपासून, माइंडसेट पासून पूर्णपणे प्रभूसारखं व्हायचंय मला, प्रभू आकर्षित वाटतो या व्यक्तीला. तरुण तरुणींच्या जीवनामध्ये आपण कसं म्हणू शकतो की तारण झालेलं आहे, त्यांचे पूर्ण फोकस चेंज होतं, मला प्रभूसारखं व्हायचं. मग आपल्याला सांगायची गरज पडत नाही की हे स्कर्ट एवढेच पाहिजे किंवा ह्याच्या पायाखाली पाहिजे, नाही, प्रभूचे अनुकरण करणारे व्हायचे. प्रभू पवित्र आहे, मग लगेच त्यांच्या मनामध्ये पण कार्य व्हायला लागतं, मग ते ऑटोमॅटिक बाकीच्या गोष्टी त्या अनुकरणामध्ये त्या साच्यामध्ये बसायला लागतात. मग आपण पाहतो की ते एक आदर्श आणि कित्ता असे बनले. तर असा बायबल स्टडी आपण करू शकतो, जे मुख्य पॉईंट लेफ्टला घेऊन, जे आधारित पॉईंट राईटला घेऊन. हा कारण शब्द महत्वाचा होता, त्याच्यावरून आपल्याला समजलं की तो कशाबद्दल बोलत आहे. तर मग अशा प्रकारे जेव्हा आपण योग्य प्रकारे वचन हाताळलं आपल्या जीवनामध्ये, त्याचा इम्पॅक्ट आपल्या जीवनामध्ये पण पडतो आणि मग जिथे जिथे आपल्याला संधी मिळते तिथं आपण ते गाजवू पण शकतो योग्य रीतीने, आणि वचनात सामर्थ्य आपल्या जीवन बदलण्यासाठी, इतरांचं जीवन बदलण्यासाठी. पण प्रार्थना करूया. हे आमच्या महान देवा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो की तू जिवंत देव आहेस आणि तुझ्या वचनामध्ये तू स्पष्ट केलेलं आहेस की या घटनेद्वारे की निवडलेल्या लोकांच्या बाबत खात्री का प्रेषितांच्या मनामध्ये होती, आणि बरेचसे पॉइंट आज बाहेर निघाले देवापा आमच्या स्वतःचं जीवन परीक्षणासाठी आम्हाला सहाय्य कर, कारण शेवटचा काळ आहे आणि तुझं येणं होऊ शकतं आणि जवळ आहे, आणि देवापा या अनंत काळाच्या गोष्टी आहेत. म्हणून आम्ही आमचं जे पाचरण आहे तारणदायी पाचरण ते शुअर आहे का नाही आम्ही स्वतः खात्री करून घ्यावी व इतरांपर्यंत हे वचन पोहोचावं याबद्दल द्या आणि कृपा आमच्यावर कर. इथून पुढचा वेळ तुझ्या हाती देतो ही लहानशी विनंती येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन.